नमस्कार, मी डॉक्टर एन जे बनसोडे, उपकुलसचिव दूरशिक्षण केंद्र आणि विद्यार्थी सुविधा केंद्र. शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्राच्या आणखी 4 अभ्यासक्रमांना विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली यांच्याकडून मान्यता मिळालेली असून आता एकूण सर्वच्या सर्व 13 अभ्यासक्रमांना ही मान्यता प्राप्त झाली आहे. अशा प्रकारे माननीय कुलगुरू, माननीय प्रकुलगुरू, माननीय कुलसचिव तसेच माननीय संचालक दूरशिक्षण केंद्र यांचे प्रयत्न आणि मार्गदर्शनामुळेच शिवाजी विद्यापीठ हे सर्वच्या सर्व अभ्यासक्रमांना मान्यता मिळवणारे महाराष्ट्रातील एकमेव विद्यापीठ ठरले आहे. यातील MA इंग्रजी, MA अर्थशास्त्र, MSc गणित, MCOM व्हॅल्युएशन ऑफ रिअल इस्टेट या पदव्युत्तर विषयांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. नोकरीच्या वा इतर कारणांमुळे शिक्षणांपासून वंचित राहिलेल्यांना या प्रवेशाचा लाभ घेता येणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन असून कोल्हापूर, सांगली, सातारा आदी जिल्ह्यातील 77 अभ्यास केंद्रांमध्ये सुरू आहे. प्रवेश अर्ज शिवाजी विद्यापीठाच्या www.unishivaji.ac.in/distanceeju या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी माहिती पुस्तिका पाहूनच विद्यार्थ्यांनी स्वतःचा युजर ID आणि पासवर्ड तयार केल्यानंतर रजिस्ट्रेशन करून प्रवेश अर्ज भरावायचा आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीकरता विद्यार्थ्यांनी निवडलेले अभ्यास केंद्र हेच शक्यतो परीक्षा केंद्र म्हणून दिले जाते. विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण स्वयं अध्ययन साहित्यासह मार्गदर्शनासाठी तज्ज्ञ शिक्षकही उपलब्ध आहेत. अर्ज सादर करताना विद्यार्थ्यांनी आपल्या बँक खात्याबाबतची डिटेल्स सोबत ठेवणे गरजेचे आहे. संपूर्णपणे ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत अभ्यास केंद्रांवर जमा करण्याची मुदत 15 फेब्रुवारीपर्यंत अतिविलंब शुल्कासह आहे. शिक्षणापासून वंचित राहिलेल्यांना शिक्षण उपलब्ध करून देण्याचे काम शिवाजी विद्यापीठाचे दूरशिक्षण केंद्र उत्तमरित्या पार पाडित आहे. तरी विद्यार्थ्यांनी आपले शैक्षणिक भविष्य उज्ज्वल करण्यासाठी दूरशिक्षण केंद्राच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यावा आणि प्रवेशाबाबत अधिक माहितीसाठी 0231-264-5151 आणि 269-4771 या क्रमांकावर समन्वयक आणि कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा. आपल्या पुढील शैक्षणिक वाटचालीस दूरशिक्षण केंद्राच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.